आहेत 93.5 रेड एफएम वर. 10:35 झालंय तर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये वारे वा 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 थोडे दिवस इंतजार. बर काय आहे, जसं थोडा वेळापूर्वी सांगितलं, रेड एफएम 93.5 आपला एक मोठासा फॅन शोधतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, सहा नाही, सात. क्योंकि सातवा है हमारा जन्मदिन. रेड एफएम 7 वर्षांचं झालेलं आहे. वारे वा, सातव्या वर्षी आता सात मोठे फॅन्स आपण शोधणार आहोत. आणि या सगळ्या फॅन्सना शोधल्यानंतर त्यांच्यासोबत एक छानसं फोटो सेशन होईल. त्यांचा फोटो रेड एफएम आरजेस सोबत, म्हणजे एखाद्याचा माझ्यासोबत किंवा श्रुतीसोबत, स्मितासोबत, अक्षयसोबत, या सगळ्यांसोबतचं फोटोज शहरभर जे होर्डिंग्स लागणार आहेत त्यांच्यावरती येण्याचा तुम्हाला चान्स मिळेल. नेम मिलेगा, फेम मिलेगा और काफी कुछ मिलेगा. उसके लिए 935 हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. 935 या आकड्याच्या आजूबाजूला काहीतरी जरा फनी कडक विचार करा आणि तो विचार जरा प्रत्यक्षात आणा, कृती करा, फोटो काढा त्या 935 सोबत. तुम्ही जे काय केलं असेल ते 935 पेले असू शकतात, 935 मोबाईल फोन्स असू शकतात, 935 कॉइन्स असू शकतात, 935 कचऱ्याचे डब्बे असू शकतात, काहीही, एनीथिंग. सगळं क्रिएटिव्हिटीला आहे ना, सीमाच नसते. त्यामुळे जर असा खटके क्रिएटिव्ह काहीतरी विचार करा, असं काहीतरी 935 असेल तुमच्या फोटोमध्ये, तुमच्या सेल्फीमध्ये, असं काहीतरी तयार करा, त्याच्यासोबत सेल्फी क्लिक करा आणि ती व्हॉट्सअप नंबरवर आमच्या पाठवून द्या. 935 त्याच्यात असलं पाहिजे. ऍक्च्युली मी चुकून 93 असं सांगणार होतो. नंबर आहे 8383. पाठवायला वेळ लागेल 8383-8003-5935. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर जरूरत फ्रॉम एक विलन. एन्जॉय, बजाते राहो.